चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अधिक ऊस उत्पादनामुळे कारखान्यांवर राहील गाळपाचा दबाव। जिल्ह्यामध्ये यंदा ऊस क्षेत्रफळामध्ये जवळपास 6,000 हेक्टरची वाढ झाली आहे, ज्यामुळे जवळपास 3,00,000 क्विंटल अधिक ऊस उत्पादन होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत साखर कारखान्यांवर ऊस गाळपाचा दबाव राहील। ऊस क्षेत्रफळ आणि उत्पादनाच्या अंदाजाला पाहता यावेळी ऊस विभाग जिल्ह्यात 27 ऑक्टोबर पासून गाळप सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे। तर गेल्या हंगामात 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान कारखाने सुरू झाले होते। याशिवाय जिल्ह्यात गुऱ्हाळाचे 3 प्लांट आणि जवळपास 300 कोल्हू देखील गाळप करतील। जिल्ह्यामध्ये यावेळी 1.7 लाख हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाची शेती आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 6,000 हेक्टर अधिक आहे। यामुळे ऊस उत्पादनातही 30,00,000 क्विंटलची वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये 6 साखर कारखाने गाळपासाठी तयार होत आहेत। कोल्हू आणि गुऱ्हाळ्याची संख्या वाढल्याने ऊस गाळपाचा दबाव थोडा कमी होईल। जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितले की यावेळी जवळपास 6,000 हेक्टर अधिक ऊसाचे क्षेत्रफळ आहे। जवळपास 3,00,000 क्विंटल ऊस जास्त होण्याची शक्यता आहे। साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। कारखान्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल।